नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: शेतीन तंत्रज्ञान संस्कृताय हाडपाचेर सरकार खूब भर दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी काल ओडिशांत 3,770 कोटी रुपया मायज मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केल्ल्यान बुन्याद घाली. अस्तंत आशियांतल्या संघर्शाचो आज 8वो दीस. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणा कडेन कसलीच समजी कांय करपाक न्हयकार दिल्या आनी इराणाक बिनशर्त आत्मसमर्पण करपाचें आवाहन केलां. आयसीसी दादल्यांच्या T20 क्रिकेट संवसारीकरण सर्तीच्या फायनलीन फाल्यां सांज वेळा भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं खेळ जातलो. आतां पुराय खबरो: शेतीन तंत्रज्ञान संस्कृताय हाडपाचेर सरकार खूब भर दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. अर्थसंकल्पा उपरांतच्या शेती आनी ग्रामीण रुपांतर ह्या विशयावेल्या वेबिनारांत व्हिडिओ कॉन्फरन्सींग वरवीं उलयतना मोदी हांणी सांगलें, सरकार एग्रीस्टॅक वरवीं शेती खातीर डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ विकसीत करता. किसान आयडी आनी डिजिटल जमीन सर्वेक्षण हें परिवर्तनकारी पावल आशिल्ल्याचें तांणी म्हळें. AI आधारित प्लॅटफॉर्म आनी डिजिटल सर्वेक्षण हांचे म्हत्व अधोरेखित करतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें, जेन्ना संस्था आनी उद्देजक आपल्या कार्यान तंत्रज्ञानाचें एकत्रीकरण करतात तेन्नाच ताचे परिणाम मेळटात. 10 कोटी शेतकारांक PM किसान सन्मान निधी खाला 4,00,000 कोटी रुपया परस चड रक्कम मेळ्ळ्या जाल्यार PM फसल विमा येवजणे खाला 2,00,000 कोटी रुपयांचे विमा दावे निकालान काढल्यात. संस्थात्मक रीण कवरेज आतां 75% चड जाल्या अशें तांणी नमूद केलें. शेती हो देशाचे अर्थवेवस्थेचो कणो आनी दीर्घकालीन विकास प्रवासाचो एक धोरणात्मक स्तंभ अशें मोदी हांणी सांगलें. सरकारान 3 कोटी लखपती दिदींचें लक्ष यशस्वीपणान साध्य केलां अशें मोदी हांणी म्हळें.
लखपति दीदी अभियान की सफलताओं की भी हमें नई ऊंचाई देनी है. अभी तक गांव की 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने में हम सफल हो चुके हैं. अब 2029 तक 3 करोड़ में और 3 करोड़ जोड़ना है. ये लक्ष्य और तेजी से कैसे प्राप्त किया जाए इसे लेकर भी आपके सुझाव महत्वपूर्ण होंगे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आयतारा नवी दिल्लीन सुमार 33,500 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. मोदी सुमार 18,300 कोटी रुपयांच्या दिल्ली मेट्रो प्रकल्पांचें उक्तावण करतले आनी बुन्यादी फातर घालतले. दिल्ली मेट्रोच्या 2 नव्या कॉरिडॉरांचें ते उक्तावण करतले. प्रधानमंत्री जनरल पूल रेजिडेंशियल अकॉमडेशन रिडेव्हलॉपमेंट प्लॅन GPRA अंतर्गत सुमार 15,200 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचें उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. सरोजिनी नगर, नेताजी नगर, कस्तुरबा नगर आनी श्रीनिवासपुरी ह्या मुखेल सुवातींनी पातळिल्ले हे प्रकल्प GPRA वसाहतींचे आधुनिकीकरण करून सरकारी कर्मचाऱ्यां खातीर आनी प्रशासकीय कार्यालयां खातीर संवसारीक दर्जाची मुळावी बांदावळ तयार करपाच्या सरकाराच्या महत्वाकांक्षी कार्यावळीचो एक भाग आसा. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी काल ओडिशांत 3,770 कोटी रुपया मायज मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी बुन्याद घाली. तातूंत राष्ट्रीय दुग्ध उदरगत मंडळ, ओडिशा राज्य सहकारी दूद उत्पादक संघटनेचे उदरगतीचे उपक्रम आनी राज्य सरकाराचे वेगवेगळे प्रकल्पांचो आस्पाव जाता. घरमंत्र्यांनी ओडिशांतल्या पारादीपांत इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉपरेटिव्ह लिमिटेड इफकोच्या परिसरांत एका नव्या सल्फ्युरिक एसिड प्रकल्पाचें उक्तावण केलें. ह्या म्हयन्याच्या अखेर मेरेन भारत नक्षलवादापासून मुक्त जातलो अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगलें. ओडिशाच्या कटकांत केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळाच्या म्हळ्यार CISFच्या 57व्या स्थापणूक दिसाच्या सुवाळ्यांत ते उलयताले. ओडिशा, छत्तीसगड आनी तेलंगणा ह्या सारख्या राज्यांनी नक्षल विरोधी कारवायांनी CISFच्या योगदानाचें तांणी कौतुक केलें. देशांतल्या उद्देगीक मुळाव्या साधन सुविधांची राखण करपाक CISF म्हत्वाची भुमिका आसता आनी सध्या देशभरांतल्या 70 विमानतळांक आनी 361 म्हत्वाच्या प्रकल्पांक सुरक्षा दिता अशें केंद्रीय घरमंत्र्यांनी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पश्चिम बंगालांतल्या दार्जिलिंगच्या एका दिसाच्या भोंवडेर वतल्यो. आपल्या ह्या भेटी वेळार राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय संथाल कौन्सिल तर्फे आयोजित 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेक उपस्थित रावतल्यो. भारतीय रेल्वेन फाटल्या दशकान विद्युतीकरणात अभूतपूर्व गती मेळयल्या. हाका लागून आयात केल्ल्या डिझलाचे देशाचे अवलंबन खूप उणे जाला. ताका लागून ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्काच्या 99.4% भागाचं आता विद्युतीकरण झालं. राष्ट्रीय महिला आयोगान NCW त्यांच्या मुखेल कार्यक्रम राष्ट्रीय महिला आयोग आपके द्वार खाला 8 मार्च 2026 सावन देशभरात राष्ट्रव्यापी महिला जनसुनवाई घडवून हाडपाची घोषणा केल्या. बायलांच्यो कागाळी आयकून त्यांचे बेगोबेग निवारण सुनिश्चित करप हे ताचे उद्दिष्ट असा. नवी दिल्लीन पत्रकार परिषदेन उलयतना NCW अध्यक्षा विजय राहटकर हांणी सांगले, आठवडोभर चलपी महिला जनसुनवाई कार्यावळ राज्य महिला आयोगांच्या सहकार्यान जातली. इंधन आयातीचेर भारताचे अवलंबन उणे करपाक आणि देशाक उर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर करपाक बायोगॅस सगळ्यात बरो पर्याय असे केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमीत आयोजित कंप्रेस्ड बायोगॅस कॉन्क्लेव 2026 या उक्तावण सुवाळ्यात गडकरी उलयताले.
विजन यही है to make India's transport ecosystem smart, safe and sustainable by 2030. Aur ye sab karne ke liye promote and include all non-polluting fuels, jo green fuels hai, non-polluting fuels hai, indigenous fuel hai, aur jo hamare agro economy ko boost kar sakte hai, uska promote kiya hai, usko aaj safalta milte hue dikh rahi hai.
अनिश्चिततायेच्या सध्याच्या युगात प्रासंगिक आणि सज्ज रावपाक आत्मनिर्भरता हो एकूच मार्ग असा असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले. अस्तंत बंगालांतल्या कोलकाता शारांत आयोजित सागर संकल्प रिक्लेमिंग इंडियाज मरीटायम ग्लोरी या संरक्षण आणि सागरी संवाद कार्यावळीचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले.
मैरिटाइम डोमेन में गतिविधियां लगातार तेजी से बढ़ रही हैं. पहले समुद्र को केवल ट्रेड का माध्यम माना जाता था, लेकिन आज हम स्पष्ट रूप से देख रहे हैं कि समुद्र स्ट्रेटेजिक डोमिनेंस का भी केंद्र बनता जा रहा है. दुनिया बदल रही है और पुराने नोशंस टूट रहे हैं, और यह बात हम पिछले कई वर्षों से लगातार देख रहे हैं.
अस्तंत आशियातल्या संघर्षाचा आज 8वा दिस. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणाकडे कसलीच समजिकाय करपाक न्हयकार दिलो आनी इराणाक बिनशर्त आत्मसमर्पण करपाचे आवाहन केला. अमेरिकान ताचे इश्ट देश इराणान शरण येवपाक मान्यताय दिल्या उपरांत ताची अर्थिक दृष्ट्या पुनर्बांदणी करपाक मदत करतले अशें ट्रम्प हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान सांगला. अमेरिका इराणच्या हवाई क्षेत्राचे नियंत्रण दवरपाचे दिकेन प्रगती करता आनी 4 ते 6 आठवड्यांत हे ध्येय साध्य करपाची आशा आसा अशें व्हाईट हाऊसाची प्रेस सचीव कॅरोलीन लिव्हिट हांणी पत्रकारांकडे उलयतना म्हळे. अमेरिकान इस्रायल बरोबरच्या संघर्षाच्या फाटभुंयेर कांय देशांनी मध्यस्थीचे यत्न सुरू केल्या अशें इराणचे राष्ट्रपती मासोद पेजेश्कियन हांणी म्हळां. फिट इंडिया कार्निवलाची दुसरी आवृत्ती फाल्यां आयतारच्या नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत सुरू जातली. आंतरराष्ट्रीय महिला दीस 2026 निमित्तान ही कार्यावळ घडोवन हाडल्या. हो कार्निवाल 8, 9 आनी 10 मार्चाक मेजर ध्यानचंद स्टेडियमांत 64व्या फिट इंडिया संडे ऑन सायकल कार्यावळी उपरांत सुरू जातलो. इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपांत काल राती लक्ष्य सेनान क्वॉर्टर फायनलींत चीनाच्या के ली शी फेंग हाका 21-13, 21-16 अशें हारोवन दादल्यांच्या एकोडी गटांत सेमीफायनलींत पावल घाले. ICC दादल्यांच्या T20 क्रिकेट संवसारीक करण वस्तादपण सर्तीच्या फायनलींत फाल्यां सांजवेळा भारत आनी न्युझीलंड हांचे मदीं खेळ जातलो. अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत ही मॅच सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. शेतीन तंत्रज्ञान संस्कृताय हाडपाचेर सरकार खूप भर दिता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी काल ओडिसात 3,770 कोटी रुपया मायज मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आणि बुनयाद घाली. अस्तंत आशियातल्या संघर्षाचा आज 8वा दीस. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणाकडे कसलीच समजिकाय करपाक न्हयकार दिला आणि इराणाक बिनशर्त आत्मसमर्पण करपाचे आवाहन केला. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.